ಪಹಕಿ ಉಡು ಬಾಳೋ ಶ್ರೀ ಭಗವಾನು ವಾಚ ಇದಂ ಶರೀರಂ ಕೌಂಡೇಯ ಕ್ಷೇತ್ರಮೇತ್ಯಭಿಧೀಯತೆ ಏತದ್ಯೋಗೇತಿ ತಂದ್ರೋ ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞ ಇತಿ ತದ್ವಿದ ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞಂ ಚಾಪಿ ಮಾಂ ವೇತ್ತಿ ಸರ್ವಕ್ಷೇತ್ರೇಷು ಭಾರತ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಷೇತ್ರಜ್ಞಜೋಜ್ಞಾನಂ ಯತಸ್ಯಾನಂ ಮತಂ ನಮಃ ತತ್ಕ್ಷೇತ್ರಂ ಯಚ್ಚ ಜಾಗೇತ್ಸ ಯದ್ವಿಕಾರ್ಯತಸ್ತದತ್ ಸಚಯೋಯತ್ಪ್ರಭಾವಸ್ತು ತತ್ಸಮಾಸೇನ ಮೇ ಶೃಣು ಋಷಿಭಿರ್ಬಹುಧಾ ಗೀತಂ ಸಂದೋಭಿರ್ವಿವಿಧೈ ಪೃಥಕ್ ಬ್ರಹ್ಮಸೂತ್ರಪದೈಶ್ವೈವ ಹೇತು ಮದ್ಭಿರ್ವಿನಿಶ್ರಿತೈ ಮಹಾಭೂತಾನ್ಯಹಂಕಾರು ಬುದ್ಧಿರವ್ಯಕ್ತಮೇವ ಚ ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ದಶೈಕಂಚ ಪಂಚಚೇಂದ್ರಿಯಗೋಚರ ಇಚ್ಛಾ ದ್ವೇಷ ಸುಖಂ ದುಃಖಂ ಸಂಘಾತಶ್ಚೇತನಾಧಿತಿ ಏತತ್ ಕ್ಷೇತ್ರಂ ಸಮಾಸೇನ ಸವಿಕಾರಮುದಾರಿತಂ ಅಮಾನೇತ್ವಮದುಂಭೇತ್ವ ಮಹಿಂಸಾಕ್ಷಾಂತಿರಾಜವಂ ಆಚಾರ್ಯೋಪಾಸನಂ ಶೌಚಂ ಸ್ಥೈರ್ಯಮಾತ್ಮವಿನಿಗ್ರಹ ಇಂದ್ರಿಯಾದೇಶು ವೈರಾಗ್ಯೋ ಮನಃಂಕಾರ ಏವ ಚ ಜನ್ಮ ಮೃತ್ಯು ಜರಾ ವ್ಯಾಧಿ ಲೋಕದೋಷಾನುದರ್ಶನ ಅಸತ್ತಿರನಭಿಷ್ವಂಗ ಗೋತ್ರದಾರ ಗೃಹಾದಿಷು ವೇತ್ಯಾಂಶ ಸಮಚೇತತ್ವ ನಿಷ್ಟಾನೇಷ್ಟೋಪಪತ್ತಿಷು ಮೈಚಾನನ್ಯಯೋಗೇನ ಭಕ್ತಿರವ್ಯಭಿಚಾರಿಣೀ ವಿವಿಕ್ತದೇಶ ಸೇವೇತ್ವ ಮರತಿ ಜನ ಸಂಸರಿ ಅಧ್ಯಾತ್ಮ ಜ್ಞಾನ ನೇತ್ಯತ್ವ ತತ್ವಜ್ಞಾನಾರ್ಥ ದರ್ಶನ ಏತಜ್ಞಾನಮಿತಿ ಪ್ರೋಕ್ತ ಅಜ್ಞಾನಂ ಯದತೋನ್ಯಥಾ ಜ್ಞೇಯಂ ಯತ್ತತ್ರ ವಕ್ಷ್ಯಾಮಿ ಯಜ್ಞಾತ್ವಾ ಮೃತಮಶ್ನುತೆ ಅನಾದಿಮತ್ಪರಂ ಬ್ರಹ್ಮ ನ ಸತ್ತನ್ನಾಶದೂಚ್ಯತೆ ಸರ್ವತಃ ಪಾಣಿಪಾದಂತ ಸರ್ವತೋ ಶಿಶಿರೋಮುಖಂ ಸರ್ವತಃ ಶ್ರುತಿಮಲ್ಲೋಕೆ ಸರ್ವಮಾವೇತ್ಯ ತಿಷ್ಠತಿ ಸರ್ವೇಂದ್ರಿಯಗುಣಾಭಾಸಿ ಸರ್ವೇಂದ್ರಿಯವಿವರ್ಜಿತಂ ಅಸಕ್ತಂ ಸರ್ವಭೇಚ್ಚೈವ ನಿರ್ಗುಣಂ ಗುಣಭೋಕ್ತಿ ಚ ಬಹಿರಂತಸ್ಥ ಭೂತನಾಮಚರಂ ಚರಮೇವ ಚ ಸೂಕ್ಷ್ಮತ್ವಾತ್ತದವಿಜ್ಞೇಯಂ ದೂರಸ್ಥಂ ಚಾಂತಿಕೇಚತ ಅವಿಭಕ್ತಂ ಚ ಭೂತೇಷು ವಿಭಕ್ತಮೇವ ಚ ಸ್ಥಿತಂ ಭೂತಭರ್ತೃತಜ್ಞೇಯಂ ವಶಿಷ್ಣು ಪ್ರಭವೇಷ್ಣು ಚ ज्योतिषामपितज्योतिस्तमस परमुच्यते ज्ञानं येयं ज्ञानगम्यं इति सर्वस्य वेष्टितम् इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं श्रोतं समासत मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते प्रकृतिं पुरुषं चैव विघ्नादियुभावपि विकारास्तगुणास्तैव विद्धि प्रकृतिसम्भवान् कार्यकरणकर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते पुरुषसुखदुःखानां मुक्तित्वे हेतुरुच्यते पुरुष प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंयोस्य सदसद्योनिजन्मसु उपद्रष्टानुमन्त च दशा भोक्ता महेश्वर परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ज्ञानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये साङ्ख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये त्वेवमजानन्त श्रुत्वा मेभ्य उपासते ते विचातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणा यावत् सञ्जायते किञ्चित् सत्त्वं स्थावरजङ्गमम् क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगा तद्वेद्धि भरतर्षभ समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनाश्यत् स्वविनश्यन्तु य पश्यति स पश्यति समं पश्यन् सर्वत्र समवस्थितमीश्वरम् न हि नास्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिं प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वश य पश्यति तथात्मानं कर्तारं स पश्यति यदा भूतपृथग्भाव मनुपश्यति तत एव च विस्तारो ब्रह्म सम्पद्यते तदा अनादित्वात्मनिर्गुणत्वात् परमात्मायमव्यय शरीरस्थोऽधिकौन्तेय न करोति न लिप्यते यथा सर्वगतं सूक्ष्मादाकाशोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते यथा प्रकाशयत्येकं कृष्णं लोकमिमं रवि क्षेत्रं क्षेत्री तथा क्षेत्री प्रकाशयति भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव मन्तरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् श्रीकृष्णा विष्णु बाले क्षेत्र क्षेत्र।